कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी भरत जाधव आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि अर्थात कलाकार श्रुती बरोबर.
तुम्ही म्हणालात की तुमचं चाळीत बालपण गेलंय, तर ह्या सगळ्यामध्ये तुमच्या शाळेवर त्या काही गोष्टींचा परिणाम व्हायचा का? तुमची शाळा कुठली होती आणि शाळेमध्ये तुम्ही फर्स्ट बेंचर होतात, लास्ट बेंचर होतात?
शाळा परळमध्ये, आमचं म्युन्सिपल स्कूलमध्ये मी 1-7 शिकलो. नंतर लालबागमध्ये गव्हाणकर एज्युकेशनमध्ये 8-10 शिकलो. आणि मग 11-12 झाल्यानंतर पण गॅप टाकली जराशी. आणि नंतर मग मला इंटर कॉलेज एकांकिक स्पर्धामध्ये भाग घ्यायचं होतं म्हणून मी एम डी कॉलेज जॉईन केलं. आणि त्या पहिल्याच वर्षी आमची ऑल द बेस्ट एकांकिक एक्झाम झाली. मग आम्ही करिअरमध्ये इकडे आलो. शाळेत आम्ही एकदम फर्स्ट बेंचवर पण नसायचो किंवा मागे पण नसायचो, पण आमच्या भावाचा, मोठ्या भावाचा धाक इतका होता की तो अत्यंत हुशार, तो आमच्या सगळ्यांच्या घरी बसून क्लासेस घ्यायचा. त्यामुळे आम्ही, मला असं वाटत नाही की कोणी खूप कमी मार्कात पास झालेत. मी त्यातल्या तर जरा 19-20 आहे. पण आमच्या इथे कसं होतं, आम्हाला प्रत्येकाला एक ते टेन्शन असायचं की काही करून वर्गात पास होणं गरजेचं आहे. कारण आम्ही मोठ्या भावाची पुस्तकं 2 भावाने वापरली, मग त्याला बाइंडिंग करून आम्ही 3 बहिणीने वापरली आणि नंतर मी वापरली. ह्यात जर मध्ये एक जरी कोण हल्ला तर मग नवीन परत पुस्तकं घ्या आणि तो खर्च आहे. तर तो शक्यतो कसा टाळता येईल आणि म्हणून अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेट करून आम्ही एकही वर्ष फुकट घालवलेलं आहे. वह्या पण आम्ही बाइंडिंग करायचो पूर्वी, आपण सगळेच करायचो. ते एक मजा आहे. म्हणजे काही हे काही फ्रस्ट्रेशन बोलत नाही, मी ही परिस्थितीबद्दल बोलत नाही आहे. म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो की बरं झालं त्या वयात सगळ्या गोष्टींची जाणीव झाली, प्रत्येक गोष्टीची किंमत आता कळते. आजही माझ्याकडे कोणी वयस्कर म्हणून जरी आला, सही घ्यायला किंवा फोटो काढला, तरी पटकन वाकून पाया पडतो. हे बिकॉज ऑफ आई वडिलांचे संस्कार आणि अर्थात चाळीचे संस्कार. त्यामुळे ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी चांगल्या आहेत ज्या ज्या चाळीमुळे मला मिळाल्या आहेत, माझ्या आई वडिलांच्या संस्कारामुळे मला मिळाल्या आहेत आणि जे मी आता माझ्या मुलांपर्यंत वाटतोय आणि त्याचा आत्ता आम्हाला अभिमान वाटतोय.
सर, जसं नेहमी मला आठवतं की लहानपणी आपण काही अशा अतरंगी गोष्टी करायचो, म्हणजे वरतून उड्याच काय मारायच्या, किंवा माझे बाबाई मला सांगतात की आमचं लहानपण म्हणे गावाकडे होतं आणि विहिरीत आम्ही वरतून उड्या मारायचो आणि आता त्यांना इमॅजिन पण करवलं जात नाही की असं काहीतरी ते करायचंय. सो लहानपणी अशा कुठल्या गोष्टी तुम्ही करायचात की ज्याचं तुम्हाला आत्ता अप्रूप वाटतं की अरे बापरे मी हे कसं करायचो?
नाही ना, असं काही
सरळ साधं
सोपं आयुष्य गेलंय आणि तेच बरं आहे उलट. आज मी मुंबईत राहून देखील कुठल्या पार्ट्या आणि क्लबला वगैरे जात नाही. आम्हाला असं कधी अजून त्या गोष्टीबद्दल अप्रूप वाटलेलं नाही आणि ते नसावं आहे कारती. म्हणजे आपण अंथरूण बघून पाय पसरे म्हणतात ना, तर त्या उद्देशाची आमची फॅमिली काय होते, आपण हे एक्स्ट्रा काही ते गोष्टी करायला जातो, त्या लहानपण निघून जाते त्यात मजेशीर धमाल याच्यात. पण ते मोठेपणे अशा उड्या अंगाश येतात मग त्या आणि त्या उड्या न पटणाऱ्या न झेपणाऱ्या असतात. त्यामुळे मला असं वाटतं की बरं झालं की दहा लहान वयात आणि एक धाक होता आई वडिलांचा. खरं ते माझ्या कुटुंबाचं काय आलं, मी सगळ्यात लहान असल्यामुळे खूप काळजी घेतली माझी कुठली गोष्ट. आज हे माझ्या घरात काय घडत असेल ना ते माझ्यापर्यंत पोहोचू देत नाही.
शेंडे फळ असण्याचा तेवढा एक फायदा,
खूप फायदा आहे.
सर, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि त्यावेळेस आय एम शुअर की कॉलेजमध्ये असं असतं ना की थोडं फ्रीडम जरी असलं तरी पण कधी कधी उधारी होते. त्यावेळेस कदाचित एकांकिका स्पर्धा ह्या गोष्टींना सुरुवात तुमची तिथेच झाली असणार, त्याबद्दल काय सांगा?
कॉलेजमध्ये एम डी कॉलेजला आम्ही घेत आलो, फक्त ऍडमिशन घ्यायला आलो होतो की आम्हाला एकांकिकेत काम करायला मिळेल. कारण ह्या कॉलेजमधून कोणी कुठल्याच एकांकिका सध्या केली जात नाही 7-8 गॅप नंतर. पहिल्या वर्षी आम्ही केलो तेव्हा तो अक्षरशः तोंडावर पडलो होतो, केदारनीच बसवलेले एकांकिका. आणि आम्हाला प्रत्यक्ष आमची ती पहिली वेळ होती. मग आम्ही दुसऱ्या वर्षी प्लॅनचेट नावाची एकांकिका केली देवेंद्र प्रेमजी, केदारनी बसवली होती तेव्हा,
केदार शिंदे.
आणि मग आम्ही त्यात नंबरात वगैरे आलो आणि आमच्या कॉलेजला ते 8-1 प्राईज मिळालं होतं. आणि मग देवेंद्रचा आमच्यावर विश्वास बसला त्याच्या त्या एकांकिकेमुळे. आणि लगेच नेक्स्ट इयर त्याने आम्हाला सांगितलं की मॅडम अजून एक चांगली एकांकिका आपण ती डेव्हलप करूया. मग आम्ही ती एप्रिल मे मध्ये डेव्हलप केली आणि ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत ती अशी परिपक्व केली आणि ऑक्टोबरमध्ये का सप्टेंबर एंडला आम्ही आय एन टीला म्हणजे इंटरकॉलेजला उतरलो. ती एकांकिका म्हणजे ऑल द बेस्ट.
ओ, त्यात अंकुश चौधरी पण होता.
अंकुश चौधरी, मी, विकास कदम आणि दीपा परब, आता जे अंकुशची मिसेस आहे. मग ती एकांकिका खूप गाजली, त्याचं व्यावसायिक नाटक करायचं ठरलं. तेव्हा विकास कदम आणि दीपा खूप छोटे छोटे वाटते म्हणून ते मोहन वाघांनी त्यांच्या ऐवजी संजय नार्वेकरला घेतलं आणि संपदा जोगळेकरला घेतलं आणि मग ऑल द बेस्ट नाटक सुरू झालं. बऱ्याच प्रयोगानंतर जेव्हा सेकंड टीम बनवली त्यात श्रेयस तळपदे, सतीश आणि आनंद इंगळे होता.
ऑल दी बेस्ट नाटक. आता मी म्हणेल की जसं अश्रूंची झाली फुले हे नाटक परत येत आहे, तसं एक कुठलं जुनं नाटक सर तुम्हाला वाटतं की परत एकदा यावं? कारण ऑल दी बेस्ट म्हणा किंवा तुमचे तसं श्रीमंत दामोदर पंत हे म्हणा, अशा काही गोष्टी तुमच्या फारच फेमस झाल्यात.
हा, पण मला असं वाटतं की मी आता माझ्या डोक्यात आहे परत करायचं नाटक ते म्हणजे तो मी नव्हेच. मला ते टेक्निकली खेळायचंय. त्यांनी त्या काळात फिरता रंगमंच आणलं होतं. आता त्या पलीकडे जाऊन आपण काय करू शकू का? मला असं वाटतं की मी आणि केदारी मध्यंतरा मी याच्यावर डिस्कशन केलं तर ह्याच्या पलीकडे जाऊन आपण भरपूर करू शकतो कारण प्लॉटमध्ये गंमत आहे. जशी मुरुजी मावशी आता करतोय धमाल करतोय तर कारण का ते प्लॉटमध्ये गंमत आहे. अत्रेंचं लिखाण धमाल त्यांची ती आणि जे तोमी नवेजमध्ये एक वेगळा पॅटर्न येतो तो मला असं वाटतं की मी त्यात हात टाकावा आणि मी करणारच आहे नाटक ते.
चला म्हणजे अजून एक जुनं नाटक नव्याने आम्हाला बघायला मिळणार आहे.